हॅलो, हा ट्रेल्स सोनावणे साहेब बोलतायत ना?
सर बोला.
सर नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय, आर्यवर्त प्रोजेक्ट मधून.
हा
आपलं परवा बोलणं झालं होतं बघा सर, तुम्ही म्हटलं होतं की फ्रेंडशी बोलून कळवतो म्हणून.
मी त्यांच्याशी बोललो, ते नाशिकला एवढे आले नव्हते.
ओके.
ते त्यांचं साधारण पुढच्या संडेला यांच्या हिशोबाने आहे.
ओके बरं,
ते आले का मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बोलतो.
ओके चालेल ना सर, वाट बघतो मी तुमच्या येऊन जाणार.
ओके
ओके सर, ओके थँक्यू.
Thank you.